विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य परिवहन महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाडीतून 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट असलेल्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात उद्या म्हणजे 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. 1 जून रोजी एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली होती. जादा बसेस वगळता ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी लागू करण्यात येत आहे. ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू असेल. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं यावर्षी मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,30,00,000 रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळवलं आहे. मे महिन्यात एसटीच्या पुणे विभागाचं उत्पन्न राज्यात सर्वाधिक आहे. एसटीच्या प्रवासी वाहतूक नियमानुसार यंदा पुणे विभागाला जवळपास 4 कोटी रुपयांचा नफा झाला असल्याचं परिवहन महामंडळानं म्हटलं आहे. पुण्यातील बोबदेव घाटात नुकत्याच घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पोलीस आणि वन विभागानं शहरातील 22 प्रमुख टेकड्यांवर अत्याधुनिक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पथदर्शी प्रकल्प बोबदेव घाटात सुरू झाला आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून बोबदेव घाटात 25 सीसीटीव्ही कॅमेरे, फ्लड लाईट्स, आयपी स्पीकर्स आणि आपत्कालीन कॉल बॉक्स बसवण्यात आले आहेत. या अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळणं शक्य होणार आहे. पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याला आयएसओ 9001:2015 मानांकन मिळालं आहे. पुणे आयुक्तालयातील हे पहिलंच पोलीस ठाणं आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आंबेगाव पोलीस ठाण्याला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आंबेगाव पोलीस ठाण्याला हे मानांकन मिळालं आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यातील आवश्यक नोंदी असलेली सर्व कागदपत्रं अद्ययावत असून कामकाजामध्ये सुसूत्रता आली आहे. पुणे शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं 1 ते 4 जुलै या काळात डीप क्लीन मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गतील अंतर्गत एक महत्वाचा रस्ता अशा पद्धतीने विविध भागातील सुमारे 60 रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. यामध्ये महापालिकेतील सर्व विभाग सहभागी होणार असून या मोहिमेच्या यशानंतर इतर रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता केली जाणार आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी दिली आहे. कोरियन भाषा शिकल्याने भारतीय विद्यार्थ्यांना संधींची असंख्य दारं उघडतील, तसंच भारतीय विद्यार्थ्यांना कोरियाच्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी देखील मिळतील असं प्रतिपादन दक्षिण कोरियाचे मुंबईतील मुख्य वाणिज्यदूत यू डोंग वान यांनी नुकतंच पुण्यात केलं. इंडो कोरियन सेंटर संचालित किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या वतीनं बालेवाडी इथं कोरियन भाषेतील वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्यावेळी ते बोलत होते. कोरियन भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मध्य रेल्वेच्या पोलीस दलानं ऑपरेशन नन्हे फरिश्त्यांतर्गत मागील 2 महिन्यात 235 मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सोपवलं आहे. त्यामध्ये पुणे विभागातून 51 मुलांना शोधण्यात यश आलं आहे. सामाजिक समावेशकतेला चालना देण्यासाठी राऊंड टेबल इंडिया संस्थेतर्फे दृष्टीबाधितांसाठी बियॉन्ड साईट या अनोख्या कार रॅलीचं आज पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. हातात स्मार्टफोन, कानावर पडणाऱ्या सूचना, त्यानुसार कार चालकांना चतुरपणाने मार्ग दाखवत 22 किलोमीटरची ही रॅली पूर्ण करून दृष्टीबाधित बांधवांनी आनंद साजरा केला. अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे हा सामाजिक संदेश देखील या उपक्रमातून देण्यात आला. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंच्या बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचा अथर्व मडकर विजेता ठरला. त्याने 9 फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांची कमाई केली. अंतिम फेरीत त्यानं गुजरात पेट्रोलियम बोर्डच्या राहुल संगमा याला बरोबरीत रोखलं. त्याला 70,000 रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचा श्रीराज भोसले दुसऱ्या आणि शाश्वत गुप्ता तिसऱ्या स्थानावर राहिले. एसएनबीपी आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच पुण्यात पार पडल्या. यामध्ये फुटबॉल या क्रीडा प्रकारात फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल संघानं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत त्यांनी चिखलीच्या एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल संघाचा पराभव केला. स्पर्धेत जिल्ह्यातील 18 संघांनी सहभाग घेतला होता. हवामान. पुणे आणि परिसरात आज अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उद्याही शहरात परिसरात आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडेल, तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.